सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम आणि माझ्या बरोबर आहे अभिजित देशमुख, जो चाललाय रिओ ऑलिम्पिक्सला. त्याची एक व्हॉलंटियर म्हणून निवड झालेली आहे टेनिसच्या फील्ड ऑफ प्ले, म्हणजे चक्क तिथे प्लेयर्सला मदत करणं, त्यांना इकडून तिकडे घेऊन जाणं, त्यांना काय लागेल ती मदत प्रोव्हाइड करणं हे त्याचं काम असणार आहे. पण हे काय डायरेक्टली तुला हा जॉब मिळालेला नाही, याच्या आधी तुझं स्पोर्ट्समध्ये बरंच काम आहे ऍज अ फॅन, ऍज अ व्हॉलंटियर. म्हणजे तू खेळ खेळलाय सुद्धा स्वतः, पण काय केलंयस तू आधीपासून, म्हणजे स्पोर्ट्ससाठी तुझं हे जे वेड आहे ते कधीपासून चालू झालं?
वेल्स, ट्रॅव्हलिंगचं म्हणजे मी एफसी पुणे सिटी जो आयएसएलचा क्लब आहे आणि मुंबई मॅजिशियन जो हॉकी इंडिया लीगचा क्लब आहे त्यांच्यासोबत सुद्धा मी काम केलेलं आहे. पण वेळ तसं सांगायचं तर मी
ऍक्च्युली त्याचा डे जॉब सॉफ्टवेअर इंजिनियरचा आहे, बरं का?
हो. आणि सांगायचं तर म्हणजे मी लहानपणापासून स्पोर्ट्समध्ये आहे. जालना, तुम्ही पूर्ण बॉर्न अँड ब्रॉटअप झालेलो
आहे, 6 वर्षापूर्वी पुण्यात आलायस तू.
हो, एक लहानपणापासूनच होतं की आपण नो स्पोर्ट्स खेळायचं पण फॉलो सुद्धा करायचो. तर मी वयाच्या 6 वर्षापासून एनबीए फॉलो करतोय, फुटबॉल फॉलो करतोय आणि स्पोर्ट्स फॉलो करणं इट इज आय गेस वन ऑफ द ब्युटिफुल थिंग. तुम्ही नुसतं स्पोर्ट्स तुम्हाला त्याचं ज्ञान भेटत नाही, तुम्हाला जनरल नॉलेज सुद्धा तुमचं वाढतंय. त्यावेळेस इंटरनेट नव्हतं आणि त्यावेळेस माहित पडायचं की युटा जॅझ सारखी एक एनबीए टीम आहे, शिकागो बुल्स सारखी,
ज्याच्यामध्ये काल मलोन असायचा,
राईट? ऍब्सोल्युटली. या गोष्टी माहित पडतात तर इट इज हे कळून येतं की ओके, शिकागो नावाची एक सिटी युएसए मध्ये आहे आणि छोट्याशा शहरामध्ये जसं जालन्यासारखे राहणार आहे तेव्हा ही माहिती नव्हती कळायची. हळूहळू तसं जग वाढत गेलं. खरं सांगायचं तर जालन्यामध्ये काही स्पोर्ट्स इव्हेंट कधी झालेच नाही. तर एक आस नेहमी होते की आपण मोठं जर झालो तेव्हा स्वतःच्याच पैशाने सगळं जग फिरायचं, स्पोर्ट्स इव्हेंट करायचे.
या लहानपणींच्या स्वप्नाचं पुढे काय झालं? मोर विथ अभिजित देशमुख, जो चाललाय रिओ ऑलिम्पिक्सला एक व्हॉलंटियर म्हणून. पण त्याच्या आधी 4 गाणे चिपकले. मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.